यहेजकेल अध्याय 26। नंतर 11व्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे, मानवपुत्रा, सोर यरुश्लेमे विषयी म्हणत आहे, अहा, जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह मजकडे वळला आहे, ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे। यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अगे सोरे, मी तुझविरुद्ध आहे। समुद्र आपल्या लाटा लोटितो, त्याप्रमाणे मी तुझवर बहुत राष्ट्रे लोटीन। ते सोरेच्या तटांचा विध्वंस करतील व तिचे बुरुज पाडून टाकतील। मी तिजवरील माती खरडून काढून तिचा उघडा खडक करीन। ती समुद्रात जाळी पसरण्याचे ठिकाण होईल। मी हे म्हटले आहे असे परमेश्वर म्हणतो। लूट म्हणून ती राष्ट्रांच्या हाती लागेल। तिच्या भूप्रदेशात असलेल्या तिच्या कन्या तरवारीने ठार होतील। तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी बाबेलचा राजा, राजाधिराज नबूखदनेस्सर यास उत्तरेहून घोडे, रथ, स्वार व मोठे दळ यासह सोरेवर आणीन। भूप्रदेशातल्या तुझ्या कन्यास तो तरवारीने वधील। तो तुझविरुद्ध बुरुज बांधील, मोर्चा रचील व तुझविरुद्ध ढालींचा कोट उभारील। तो तुझ्या तटास आपली आघात यंत्रे लावील, आपल्या हत्यारांनी तुझे बुरुज पाडून टाकील। त्याचे घोडे इतके येतील की त्यांनी उडविलेल्या धुळीने तू झाकून जाशील। तटबंदीची नगरे फोडून आत शिरतात, तसे तो तुझ्या वेशीतून आत शिरेल। तेव्हा स्वार, चाके व रथ यांच्या आवाजाने तुझे तट हादरतील। तो आपल्या घोड्यांच्या टापांनी तुझे सर्व रस्ते तुडवील। तो तुझे लोक तरवारीने ठार मारील। तुझे मजबूत स्तंभ जमीनदोस्त होतील। ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील, तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील, तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्व काही पाण्यात बुडवून टाकतील। मी तुझ्या गीतांचा ध्वनी बंद पाडीन, तुझ्या वीणांचा सूर पुन्हा ऐकू येणार नाही। मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन, तुला पुन्हा बांधणार नाही। मी परमेश्वराने हे म्हटले आहे असे प्रभू परमेश्वर म्हणतो। प्रभू परमेश्वर सोरेस म्हणतो, तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी झालेल्यांच्या कणण्याने, तुझ्यामध्ये चाललेल्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप होणार नाही का? तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील। ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील। क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझविषयी ते विस्मय पावतील। ते तुझविषयी शोक करून म्हणतील, अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी यांचा तेथील सर्व लोकास वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस। तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे, तुझ्या निर्याणाने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत। प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझवर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन। तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्या बरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानात पृथ्वीच्या अधोभागी तुला रहावयास लावीन, म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस, पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन। लोकास दहशत पडेल असा तुझा मी विध्वंस करीन, तू नाहीशी होशील, तुझा शोध करीतील तरी तू कधीही सापडावयाची नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो।